आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशभर वृक्षारोपण आणि पर्यावरण विषयक कार्यक्रम. प्रधानमंत्री उद्या जम्मू काश्मीरमध्ये जगातल्या सर्वात उंचावरच्या रेल्वे पुलाचं उद्घाटन करणार. अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिजावर निर्बंध घालणारी अधिसूचना जारी. आणि सिक्कीममध्ये भूस्खलनामुळे अडकून पडलेल्या 63 पर्यटकांची सुखरूप सुटका. आसाममध्ये पूरस्थिती अद्याप गंभीर. देशभरात आज जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जात आहे. पर्यावरण रक्षणाबाबत जागरूकता आणि प्रत्यक्ष कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनेनं 1973 आजच्या दिवशी सर्वप्रथम हा दिवस साजरा केला होता. हा दिवस 143 अधिक राष्ट्रांमध्ये पर्यावरण संवर्धनाच्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनाद्वारे साजरा केला जातो. प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करा ही या वर्षीच्या पर्यावरण दिनाची मुख्य संकल्पना आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पर्यावरणपूरक वर्तनाचा अंगीकार करावा असं आवाहन राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात केलं आहे. वसुंधरेच्या कल्याणात मानवाचं हित सामावलेलं आहे हे लक्षात ठेवून प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनात योगदान द्यावं असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री आपल्या संदेशात म्हणाले,
प्रकृती रक्षती रक्षिता, अर्थात जो प्रकृती की रक्षा करते हैं प्रकृती उनकी रक्षा करती.
पर्यावरण में संतुलन ही हमारी पुरातन परंपरा का एक अहम हिस्सा है. हमारे यहां कहा गया है, यत पिंडे तत ब्रह्मांड, यानी जो पिंड यानी जीव में है वही ब्रह्मांड में है.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत विशेष वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. प्रधानमंत्र्यांनी यावेळी वटवृक्षाचं रोप लावलं. ही मोहीम अरवली हरितभिंत प्रकल्पाचा भाग आहे. या प्रकल्पात 700 अरवली पर्वतरांगांमध्ये पुनर्वनीकरण केलं जाणार आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आपल्या निवासस्थानी शेंद्राची रूपं लावली. 1971 युद्धात शौर्य गाजवणाऱ्या कच्छ आणि गुजरातमधल्या वीरांच्या माता आणि भगिनींनी ही रोपं प्रधानमंत्र्यांना त्यांच्या कच्छ दौऱ्यात भेट दिली होती. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज पर्यावरण दिनानिमित्त नवी दिल्लीत एक पेड मा की नाम मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी वृक्षारोपण केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार असून जगातला सर्वात उंचावरच्या रेल्वे पुलाचं चिनाब पुलाचं ते उद्घाटन करणार आहेत. स्थापत्यशास्त्रातलं आश्चर्य ठरेल असा चिनाब रेल्वे पूल नदीपात्रापासून 359 उंचीवर आहे. हा 1315 लांबीचा पूल पोलादी कमानीवर तोललेला आहे. भूकंप आणि सोसाट्याच्या वाऱ्यांना तोंड देण्याच्या दृष्टीनं सक्षम केलेला आहे. या पुलामुळे जम्मू आणि श्रीनगरमधील संपर्क आता वाढू शकेल. त्याचबरोबर अंजी या देशातल्या पहिल्या केबल स्टेड रेल्वे पुलाचं उद्घाटन तसंच कटरा इथं 46,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण ही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 11 पूर्ण झाली असून या कार्यकाळात देशातल्या आज जनतेची आर्थिक क्षमता सुधारण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, जनधन योजना आणि आयुष्यमान भारत यासारख्या विविध योजना शासनाने सुरू केल्या. या योजनांचा लाभ 25 अधिक जनतेनं घेतला असून देशातल्या पायाभूत सोयी सुविधा आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्यावर केंद्र सरकार जोर देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमांवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. देशातली जनगणना 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं सांगितलं आहे. ही जनगणना 2 होईल. 1 ऑक्टोबर 2026 पासून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये जातनिहाय जनगणनेला सुरुवात होईल तर 1 मार्च 2027 पासून देशातल्या उर्वरित राज्यांमध्ये जनगणना सुरू होईल. भारतानं दहशतवादाविरोधात घेतलेल्या भूमिकेबद्दल जगाला सांगण्यासाठी गेलेल्या 7 शिष्टमंडळांपैकी 5वं शिष्टमंडळ आज भारतात परतलं आहे. काल यापैकी 4 शिष्टमंडळं देशात परतली. संयुक्त जनता दलाचे खासदार संजय झा तसंच द्रमुक खासदार कन्नी मूळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं अमेरिकेतले अग्रणी तसंच वरिष्ठ अधिकारी आणि भारतीय समुदायाबरोबर घेतलेल्या बैठकांमध्ये भारतानं दहशतवादाविरोधात घेतलेल्या भूमिकेचं जोरदार समर्थन केलं. दहशतवादाविरोधात भारताच्या भूमिकेला देशभरातून एकमुखानं पाठिंबा मिळाल्याचं त्यांनी वॉशिंग्टन डीसी इथं अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार समितीसोबतच्या बैठकीत स्पष्ट केलं. या समितीचे अध्यक्ष ब्रायन मास्ट यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत अशा प्रवृत्तींना जगात थारा नसल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटरच्या अंतिम टप्प्याचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील यावेळी उपस्थित असतील. यामुळे आता संपूर्ण 701 किलोमीटर लांबीचा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या @news_mumbai या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांच्या विजावर निर्बंध घालणारी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेअंतर्गत विजावरील तात्पुरत्या 6 महिन्याच्या निलंबनाची आणि आवश्यकता वाटल्यास निलंबनाचा कालावधी वाढवण्याची तरतूद आहे. या अधिसूचनेअंतर्गत ट्रम्प प्रशासनानं आपल्या परराष्ट्र विभागाला या अधिसूचनेतील निकषांच्या आधारे हार्वर्डच्या कोणत्याही विद्यमान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि एक्सचेंज व्हिसा रद्द होऊ शकणार असतील तर ते रद्द करण्याचा विचार करावा असे निर्देशही दिले आहेत. दरम्यान ट्रम्प प्रशासनाची ही आणखी एक बेकायदेशीर तसंच प्रतिशोध घेणारी कृती असून यामुळे हार्वर्डला पहिल्या घटना दुरुस्ती अंतर्गत असलेल्या अधिकाराचं उल्लंघन होत असल्याची प्रतिक्रिया हार्वर्ड विद्यापीठानं दिली आहे. विद्यापीठ यापुढेही आपल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पडत राहील असंही विद्यापीठ प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. भारतासह जगभरातले हज यात्रेकरू आज सौदी अरेबियातील हज यात्रा करत आहेत. मीना इथं काल पोहोचलेल्या यात्रेकरूंच्या 5 दिवसीय प्रत्यक्ष हज यात्रेची सुरुवात कालच झाली. यात्रेतील हजचा नमाज या मुख्य धार्मिक कार्यक्रमाला अराफत मैदानावर यात्रेकरू जमले आहेत. आज दिवसभर या ठिकाणचं नमाज पठण आणि इतर धार्मिक कार्यांमध्ये हज यात्रेकरू भाग घेतील. उद्या सकाळी हे यात्रेकरू पुन्हा मिनाईला परततील. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळ काल झालेल्या चेंगराचेंगरीची निपक्षपाती चौकशी करण्याचे निर्देश राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी राज्य सरकारला दिले आहेत. या प्रकारची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 11 झाली आहे तर 23 जण जखमी झाले आहेत. सिक्कीमच्या उत्तर भागात भूस्खलनामुळे अडकून पडलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याचं तसंच स्थानिकांना मदत पोहोचवण्याचं काम आज सकाळी पुन्हा सुरू झालं. पाऊस थांबल्यानंतर आज सकाळी पाक्युंग विमानतळावरून मदत सामुग्री घेऊन 3 हेलिकॉप्टर छातेंकडे रवाना झाले. 2 MI-17 हेलिकॉप्टरमधून 63 पर्यटकांना छातेंमधून पाक्युंग विमानतळावर पोहोचवण्यात आलं आहे. यात परदेशी पर्यटकांचा देखील समावेश आहे. पर्यटकांना बागडोगराहून परत आणण्यासाठी 1 हेलिकॉप्टर तैनात करण्यात आलं आहे तर सिलीगुडीपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारनं बसेसची सोय केली आहे. आज दुपारपर्यंत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम पूर्ण होईल असा अंदाज आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल दूरसंचार सेवा आणि वीज वितरण विभागाचे कर्मचारी देखील या भागात पोहोचले असून ते आवश्यक सेवा पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आसाममध्ये संततधार पावसामुळे अनेक भागात पाण्याची पातळी वाढल्याने पूरस्थिती अद्याप गंभीर आहे. राज्यातल्या ब्रह्मपुत्रा बराक बुरी दिहिंग कोपिली सेनई कटखल या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशभर वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षणाचे कार्यक्रम. प्रधानमंत्री उद्या जम्मू काश्मीरमध्ये जगातल्या सर्वात उंचावरच्या रेल्वे पुलाचं उद्घाटन करणार. अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या विजावर निर्बंध घालणारी अधिसूचना जारी. आणि सिक्कीममध्ये भूस्खलनामुळे अडकून पडलेल्या 63 पर्यटकांची सुखरूप सुटका. आसाममध्ये पूरस्थिती अद्याप गंभीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.